हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पघुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वह्किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनामाभैर्मारोमो येषाम् किञ्चनाममत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषशी, शिवा रुद्रस्य भेषशी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा नश्रमसद्विपते चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योश्च मनुरायजे पिता तदश्राम तव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकम्, मान उक्षन्तुमुत मान उक्षितम्, मानो वधिः पितरम् मोत मातरम्, प्रिया मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि, मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आरात्ते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अदि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, स्तुहि श्रुतम् गर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अश्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतुर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगवेद्भ्यधनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निपपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराशीना मुखाकृति।
सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
प्रश्न आहे, वस्तुतः आपण तेच आहोत, पण ते कळायला त्याचा बोध व्हायला कितीतरी जन्मांचा काळ जावा लागला आणि त्याची आत्मप्रचिती येण्यास आणखी किती काळ जाणार आहे हे काही सांगता येत नाही। तुका म्हणे तेथे न चाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण, ही प्राप्त काळ घडी येणे कशावर अवलंबून आहे? प्रयत्न, दोन प्रारब्ध जे पूर्वसंचित भोग, तीन भगवंताची इच्छा आणि चार सद्गुरूंची इच्छा। सद्गुरूंच्या इच्छेने प्रारब्ध बदलू शकते का? कृपया शंका निरसन व्हावी। प्रारब्ध ही गोष्ट संसाराकरता लागू आहे, प्रारब्ध प्रपंचाकरता लागू आहे, प्रपंचाकरता प्रयत्नही लागू आहे, पण प्रयत्नांती जे हाती येईल ते आपल्या प्रयत्नांसारखं असेल असं नाही। आपल्या प्रयत्नांपेक्षा कितीतरी जास्त कोणाकोणाला मिळू शकतं आणि प्रयत्नांच्या मानाने फार कमीही काही जणांना मिळू शकतं। प्रयत्नांच्या मानाने कमी आणि प्रयत्न करून देखील मिळत नाही असंही काही जणांच्या बाबत होऊ शकतं। असं असल्यामुळं प्रयत्न केल्यानंतर प्रपंचामध्ये जे हातात येतं त्याला प्रारब्ध असं म्हणण्याची रीत आहे, पद्धत आहे। प्रत्यक्षात अचूक येत न त्याच्यावर ते अवलंबून आहे। त्याच वेळेला आपण एखादी गोष्ट मिळवण्याच्या दरम्यान आणखी काही व्यक्ती ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या अचूकतेवर तुमचं अपयशही अवलंबून असतं। तसंच तुम्ही करत असलेले प्रयत्न आणि त्या दरम्यान संसार म्हणजेच एका वेळेला अगणित कर्म, जशी आपल्या प्रयत्नांची कर्म आहेत तशी अनेक कर्म संसारात चालू असतात, ती कर्म आपल्या प्रयत्नांच्या आड येऊ शकतात। अतिशय महत्वाच्या अशा परीक्षेला तुम्हाला स्टेशनच्या पलीकडे असणाऱ्या एका महाविद्यालयामध्ये जायचं आहे आणि मोठा मोर्चा निघाला, तुम्ही अगदी वेळेवरी जाण्याचा प्रयत्न करायचा म्हणून निघालेले आहात, पण रस्ते अडले, सगळे रस्ते तुंबलेले आहेत, तुम्ही परीक्षेला देखील पोहोचू नाही शकलात। एकाच वेळेला फक्त तुम्हीच प्रयत्न करत असता असं नाही, तर अनेक कर्म चालू असतात। या सगळ्या कर्मांमुळे तुमच्या प्रयत्नांचं यश आणि अपयश हे अवलंबून राहतं, पण त्यामुळे प्रारब्ध देखील शब्द निर्माण झाला, प्रारब्ध हा शब्द देखील आला। आणि प्रपंचात नक्कीच प्रारब्ध ही गोष्ट आहे। सुरुवातीचा सगळा प्रश्न बोधाच्या अंगाने आणि आत्मज्ञानाच्या अंगाने कधी होईल असं विचारलेलं आहे, आणि सद्गुरूंच्या इच्छेने प्रारब्ध बदलू शकते का असं खरं म्हणजे प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न जर नीट वाचला, आपण वस्तुतः तेच आहोत, पण ते कळायला त्याचा बोध व्हायला कितीतरी जन्मांचा काळ जावा लागला। म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की किती जन्म गेले असतील कोण जाणे, आणि खरंच खूप जन्म गेलेले आहेत, अनेक योनींमधून फिरलेला आहे। आणि या जन्मात सद्गुरूंचं वचन कानी आलं की तत्त्वमसि, ते परमात्मतत्वच तू आहेस, हे कानावर येऊनच किती जन्म गेले कोण जाणे असं ते म्हणतात। त्याची आत्मप्रचिती येण्यासाठी आणि किती काळ जाणार आहे हे सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे विधान मात्र तितकं मान्य नाही। याची आत्मप्रचिती येण्यासाठी हा एवढा एक जन्मच पुरे। कारण आत्मप्रचिती येण्यासाठी म्हणून प्रारब्धाची गरज नाही। सद्गुरू जेव्हा तुम्हाला सांगतात त्यांच्या स्वतःच्या चैतन्यातून तुम्हाला उपदेश करतात, आत्मचैतन्यातून उपदेश करतात, आणि तो तुमच्या जीवचैतन्याला करतात। व्यक्ती म्हणून तुम्हाला देहाला नव्हे, तुमच्या मनाला अथवा बुद्धीला देखील नव्हे, त्यांचं खरं लक्ष असतं तुमच्या आत, तुमच्या डोळ्याच्या आतून पाहणारा जो आहे, ज्याला आत्मा असं म्हणतात, ज्याला जीव चैतन्य असं म्हणतात, त्याला उपदेश करत असतात, तो भ्रांतीत सापडलेला आहे. मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण असं त्यांनी स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आणि ते वस्तुस्थितीची कल्पना करून देतात की अरे ते तू आहेस, ते परमात्मा तत्वच तू आहेस. आणि जर सद्गुरूंच्या या वचनावर पक्का विश्वास ठेवला आणि ते आपण होण्याच्या मध्ये जे जे येईल ते बाजूला सारायचा प्रयत्न केला, ते बाजूला सारता येतं, त्याच्या आड मुख्यतः मनच असतं, मन बाजूला सारावं लागतं. जर मन बाजूला सारणं तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या श्रद्धेनी, प्रयत्नांनी, गुरुकृपेनी, इथं गुरुकृपा काम करते. पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा. पूर्वीचं संचित चांगलं आहे म्हणून तर सद्गुरू भेटले, गुरुकृपा झालेली आहे. आता या जन्माची जी कमाई आहे, या जन्मात जे करायचं आहे ते जर उत्तम प्रयत्न केले तर व्हायलाच पाहिजे असं मी म्हणेन. स्वामीजी म्हणत असत की मी तुम्हाला 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणा, मी तुम्हाला लिहून देतो की या जन्मातच आत्मदर्शन होणं शक्य आहे. हे प्रारब्धावर अवलंबून ठेवू नका. आणि कशाही परिस्थितीत होणं शक्य आहे, संतांनी ते करून दाखवलेलं आहे. करून दाखवल्यामुळे ते संत झाले, ते सामान्यच होते. जसे स्वरूपानंद आजारी पडले, स्वरूपानंद आजारी पडले, त्यांचं आजारपण हे असं होतं, नंतर आलेला अशक्तपणा, की दिवस दिवस त्यांना झोपून राहायला लागलेलं होतं. 6 महिने निज अंथरुणी होतो खिळुनी, निजुनी चातुर्मास असं ते म्हणतात. इतकं हात पाय हलवणं देखील कठीण अशी परिस्थिती झालेली होती. या परिस्थितीमध्ये त्यांनी अखंड तोच मी आहे असं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास केला. आजारपण कोणाला येत नाही. आजारपणात देहाच्या वेदनेकडे किंवा माझ्यावरच हे संकट का, मीच असा का. मनाचं तंत्र असं आहे की मनामुळे आजारपणाचा देखील आपल्याला उपयोग करता येत नाही आणि मनामुळे आपल्याला उत्तम परिस्थितीचा, उत्तम शारीरिक परिस्थितीचा देखील उपयोग करता येत नाही. कारण त्याच वेळेला मन म्हणत असतं आत्ताशी 40 तर आहेस, कमावून घे, मिळवून घे. परमार्थ काय, 1 तास ध्यान पुरतं, बाकी काय फार काय करायचंय. आणि तसं म्हटलं तर 25 वर्ष लागतील असं सद्गुरू म्हणतातच, काय घाई आहे. पण 40 मन तुम्हाला हे सांगतं, 50 सांगतं, हेच सांगतं, 60 सांगतं. आणि 65 आजारी पडल्यावर म्हणतो की आता सगळं धंदा वगैरे सगळं किंवा नोकरी रिटायर झालेलं आहे, पण आता शरीराने मी आजारी पडलो, तुला प्रयत्न करायला कोणी नको म्हटलं. तर आपल्याला हवं आहे एक आणि करतो आहे दुसरं. आपल्याला खरा हवा आहे संसार आणि दुसराच म्हणून परमार्थ करतो आहे. जर परमार्थच करायचा असेल तर परमार्थच करायला पाहिजे. तसं आपण करत नाही आहोत. त्यामुळे याच जन्मात येण्याची जन्मे, येण्याची काळे, संसारी होई जे निराळे. संसारी म्हणजे सप्तमी आहे, अनुस्वार आहे. संसारात असून संसारापासून निराळं होता येणं शक्य आहे. मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. कशाची गरज आहे? एकतर अत्यंत श्रद्धेची गरज आहे. त्या श्रद्धेच्या पाठोपाठ पूर्ण प्रयत्नांची गरज आहे. पूर्ण प्रयत्न आणि श्रद्धा या गोष्टींनी होत नाही असं काहीही नाही, परमार्थात तर नाहीच नाही। याचं कारण कोणत्याही आर्थिक परिस्थितीत परमार्थ झालेला दिसतो। तुकाराम महाराज जेव्हा आर्थिक अडचणीत होते तेव्हा संत नव्हते, साधक होते। त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींची तक्रार करता येणार नाही। इतकं सुख आहे सर्व बाजूनी, मुलं चांगली, पत्नी चांगली, पती चांगला, सुबत्ता आहे, त्यामुळे आम्ही अडकून पडलो असं जर कोणी म्हटलं तर अशी सबब सांगण्याचं कारण नाही। नाथ होते अशा सगळ्या उत्तम परिस्थितीमध्ये होते, पण त्यांनी ते साधलं। खरं म्हणजे आपण 24 तास काय विचार करतो हे जर पाहिलं, 24 तास नको, मी तर असं म्हणेन की एक अर्धा तास तुम्ही तुम्हाला बंद करून घ्या खोलीमध्ये, आणि अर्ध्या तासात जे विचार येतील ते लिहून काढा। तुम्हाला आश्चर्य वाटेल, अर्ध्यात विचाराचा कोणताही तरंग येवो तो लिहून काढायचा, मग समजेल की परमार्थ का होत नाही। तुम्ही विषयाचं चिंतन केलेलं असतं, तुम्ही संसाराचं चिंतन केलेलं असतं, तुम्ही भूतकाळाचं चिंतन केलेलं असतं, तुम्ही भविष्यकाळाविषयी विचार केलेला असतो, तुम्ही तुमचे मान अपमान हे आठवत असतात, तुम्ही खेळाबद्दल, स्पोर्ट्सबद्दल आवड असेल त्या सगळ्या विषयांबद्दल, राजकारणाबद्दल जे जे तरंग उठतील ते लिहून काढा असं जर म्हटलं तर परमार्थाविषयीचे तरंग किती उठतात ते तुमच्या लक्षात येईल, आणि मग का आपल्याला होत नाही याचंही उत्तर तुम्हाला त्याच्यात मिळून जाईल। म्हणून तुम्हाला होत नाही, किती जन्म आणि घ्यायला लागतील काही गरज नाहीये। तसं जर पाहायचं झालं तर आपण तेच आहोत अशा प्रकारे अतिशय दृढ त्यांनी जर चिंतन करत राहिला, ध्यान करत राहिला, आपली जी कर्म आहेत ती कर्म थोड्या अलिप्त भावानी करत राहिलात, कारण देह मन बुद्धी मी नाही म्हणून अलिप्त भाव, तर परमार्थ याच जन्मात साधता येणं शक्य आहे। आता प्रश्न वाचतो, वस्तुतः आपण तेच आहोत, पण ते कळायला, त्याचा बोध व्हायला कितीतरी जन्मांचा काळ जावा लागला, आणि त्याची आत्मप्रचिती येण्यास आणखी किती काळ जाणार आहे हे काही सांगता येत नाही। तुका म्हणे तेथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण, ही प्राप्त काळ घडी येणे कशावर अवलंबून आहे एकाच जीवनामध्ये। ही प्राप्त काळ घडी येणार याच जीवनामध्ये ही येणार। प्रयत्न, प्रारब्ध, भगवंताची इच्छा, सद्गुरूंची इच्छा हे प्रयत्नावर अवलंबून आहे। पूर्वसंचित चांगलं आहे, ज्या अर्थी परमार्थ करायची इच्छा आहे त्या अर्थी चांगलं आहे। आता जास्त त्याच्याविषयी विचार करायचं कारण नाही। भगवंताची इच्छा, भगवंतांनी आपल्या सगळ्यांना गुंतून ठेवलेलं आहे असं समजा। आमच्या समोर दोन पर्याय ठेवलेले आहेत, त्याच्याकडे येण्याचा देखील आहे आणि संसारात जाण्याचा देखील आहे। भगवंतांची तुमच्याबाबत काही इच्छा नाही, जीवाचीच इच्छा पाहिजे मुक्त होण्याची। जर जीवाची इच्छा नसेल तर भगवंताला दोष देऊन काय। आणि सद्गुरूंची इच्छा, सद्गुरूंची इच्छा मात्र आहे की तुम्ही आनंदाचा धनी व्हावं, शांती, समाधान, आनंद, प्रेम हे संपादन करावं अशी सद्गुरूंची इच्छा आहे। प्रश्न असा आहे की सद्गुरूंच्या इच्छेने प्रारब्ध बदलू शकते का? सद्गुरूंच्या इच्छेने सांसारिक प्रारब्ध बदलण्याची अपेक्षा करू नका असं मी म्हणेन, त्याची आवश्यकता नाहीये। कारण सर्व प्रकारच्या सांसारिक प्रारब्धामध्ये आपलं ध्येय गाठू शकतो हे संतांनी सिद्ध केलेलं आहे, आणि जे सिद्ध केले ते सुरुवातीला साधक दशेतच होते, प्रयत्नांनी त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। असं असल्यामुळं सांसारिक प्रारब्ध जे आहेत ते जसंच्या तसं राहू देत, तुमच्या प्रयत्नांनी अधिकाधिक चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. स्वामीजी म्हणायचे की पत्त्याचा खेळ असतो, चार जण पत्ते खेळायला बसलेले असतात, हसत खेळत पत्ते खेळत असतात, एखाद्याला पानं येतात अगदीच सत्ती आठी नशी अशी पानं येतात, तो हसतो म्हणतो की काय काय पानं आली आहेत, हसत हसत म्हणतो. आणि कसा तरी तो डाव सजून जास्तीत जास्त बुद्धी लावून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातही हात मिळवण्याचा प्रयत्न करतो, सजवून खेळण्याचा प्रयत्न करतो. जरी अवघाची काळ सजे तरी अवघेची होती राजे, पण असं होणं शक्य नाही. असं असल्यामुळं आपल्या वाट्याला आलेली जी पानं आहेत ती मोठ्या अक्कल हुशारीने आनंदाने शांतपणाने उत्साहाने खेळावीत, जसे पत्ते आपण खेळतो तसं. लक्ष मात्र असावं की आपल्याला कुठं जायचंय, ते जर लक्ष म्हणून असेल तर याच जन्मामध्ये ते होईल. ती प्राप्त काळ घडी ही आल्याखेरीज राहणार नाही. चांगला प्रश्न होता. एक अभंग ऐकूया आपण. ये वंदना अभंग.
कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ. वर्मदावी माझ या जकासी, वर्मदावी माझ या जकासी, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ. कैसी करू भक्ती, सांग तुझी सेवा, कैसी करू भक्ती, सांग तुझी सेवा. कुण्या भावे देवा आतुडसी, कुण्या भावे देवा आतुडसी, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ. कैसा गाऊ गीती, कैसा ध्यावू चित्ती, कैसा गाऊ गीती, कैसा ध्यावू चित्ती, कैसी स्थिती मती दावी मज, कैसी स्थिती मती दावी मज, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझ. कैसी कीर्ती वानू, कैसा लक्षाणू, कैसी कीर्ती वानू, कैसा लक्षाणु जाणो हा कवाणो कैसा तुझ जाणो हा कवाणो कैसा तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ तुका मने जैसे दास केले देवा दास केले देवा दास केले देवा तुका मने जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणी माज तैसे हे अनुभवा आणी माज कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ वर्मदावी माज याच कासी वर्मदावी माज याच कासी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ
स्वामीजी नुकतेच 35 ते 50 चे युवा शिबिर झाले त्यामुळे अंतर्मुख होऊन स्वतःच्या एकंदर आयुष्याबद्दल साधनेबद्दल चिंतन करायला वेळ मिळाला त्यावेळी मनात काही प्रश्न आले ते आपल्याजवळ निवेदन करत आहे योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना 50 च्या उंबरठ्यावर आता असताना एका बाजूने साधनेची ओढ वाटत आहे आता वेळ कमी उरला आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे परंतु त्याचवेळी प्रपंचामध्ये अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या पुढे येत आहेत संसारातील कर्तव्य पालन आणि संसारापासून अलिप्तता यांचा मेळ घालता येत नाहीये तो कसा घालावा साधनेच्या दृष्टीने वेळ मिळावा यासाठी करिअरमध्ये एक पाऊल मागे सरकावे असे मनापासून वाटते आहे ते योग्य आहे का असे 2 प्रश्न विचारलेले आहेत 50च्या उंबरठ्यावर असताना एका बाजूने साधनेची ओढ वाढत आहे असं म्हटलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे आता वेळ कमी उरला आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे प्रश्नच नाही वेळ नक्कीच कमी उरलेला आहे तसं पाहायचं झालं तर गृहीत्वैव केशेषु मृत्यूनाम असं स्वामीजी म्हणायचे की मृत्यूनी शेंडी पकडलेलीच आहे आपल्याला कल्पना नाहीये एवढंच कधी हिसका बसेल सांगता येत नाही कोणाकोणाला 25, 30, 40 देखील हिसका दिलेला आहे असं नाहीये की 50 म्हणजे आता थोडा वेळ उरलाय 50 म्हणजे नक्कीच पुढे कमी वेळ उरलाय 60 म्हणजे अजूनच कमी वेळ उरलाय 70 म्हणजे फारच कमी वेळ उरलाय असं समजायला काही हरकत नाही ती वस्तुस्थितीच आहे याचा अर्थ 25, 30 भरपूर वेळ आहे असं समजायचं कारण नाही नाऊ ऑर नेव्हर म्हणून प्रत्येकाने बिगी बिगी ज्याला म्हणतात तसं चालणं गरजेचं आहे पण 50च्या उंबरठ्यावर खरंच वेळ नक्की कमी उरलेला आहे कारण 50 आत्ता झाली म्हणजे पुढे अजून हाफ सेंचुरी झाली सेंचुरी होईल अशा भ्रमात कोणीही राहू नये. आत्ताच्या काळातलं पूर्ण आयुष्य ज्याला पूर्ण म्हणतात आयुष्य असं साधारणपणाने 85 दरम्यानचं आहे आत्ताच्या स्थितीमध्ये. 70 पासून ते 85 पर्यंत केव्हाही मृत्यू गाठू शकतो निरोगी. बरोबर आहे ना डॉक्टर, निरोगी व्यक्तीला, कारण पुढं शरीर तसं साथ आत्ता देतं तसं देईल असं खरंच होत नाही. त्यामुळं वेळ कमी राहिलेला आहे याच्यात काहीच शंका नाही आणि वेगाने साधना करावी हेही तेवढंच खरं आहे. त्यांनी असं म्हटलं की त्याच वेळेला प्रपंचामध्ये अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या पुढे येत आहेत आणि अगदी स्वाभाविक आहे. 85 महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आपल्या प्रपंचाच्या जरी झाल्या तरी कर्तव्यात्मक प्रपंचाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या 85 नंतरच सुरू होतात. जसं तुमच्या मुलांची लग्न, मुलाचं लग्न झालं तरी त्याचं आणि बायकोचं कसं पटतंय याच्यावर आई वडिलांना फार धाकधूक असते कसं काय नक्की चाललेलं आहे. प्रपंचातल्या पुढच्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्या असं ज्याला म्हणू हे सगळं नीट बाबा होणार आहे ना, मग त्यांना मुलं वगैरे त्यांची ऍडमिशन, मुलांची नातवंडांची ऍडमिशन आणि ही लिस्ट कितीही वाढवता येते. या ज्या कर्तव्याच्या बद्दलच्या जबाबदाऱ्या आहेत ज्या आपला प्रपंच झालेला आहे पण आपल्याला मुलं झाली म्हणजे आपला प्रपंच झाला नाही, त्यांना स्थिर करून देणं, त्यांना घरं बांधून देणं, त्यांच्या मुलांनाही घरं बांधून देणं, या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत अशा पद्धतीनेच आपण विचार करत असतो. आणि या विचारातच नेमकं आपण परमार्थ आत्मदर्शनाकरता आपल्याला जीवन मिळालेलं आहे याचा पत्ता नसतो. ध्यानापुरतं, साधनेपुरतं, श्रवणाला येऊन बसतो तेवढ्यापुरती ही आठवण असते पण अशी 24 तास नसते, हीच तर अडचण आहे. असं असल्यामुळेच परमार्थ निष्कारण अवघड होऊन गेलेला आहे. आणि माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाहीये की आपला प्रपंच झाला तर आपल्या प्रपंचातल्या कर्तव्यांचा जो प्रपंच आहे तो करू नये असं माझं म्हणणं नाहीये. हे सगळं आपणच करायला पाहिजे. तुमची मुलगी म्हणणार आहे का की आता माझं लग्न करा, तुम्हीच ओळखून तिच्या लग्नाकरता प्रयत्न करायला पाहिजे. हे सगळं अगदी बरोबर आहे पण ते असं म्हणतात की या ज्या अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या पुढे येत आहेत त्यामुळं साधनेला जो वेळ मिळायला पाहिजे, संसारातलं कर्तव्य पालन आणि संसारापासून अलिप्तता देखील तर साधना होणार, याचा मेळ कसा घालायचा असा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे हा, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप चांगला आहे. तुम्ही आपल्या स्वतःबद्दल जर विचार केला असेल तर आपल्या मनामध्ये असणाऱ्या नोकरी, नोकरीतली कर्तव्य, तिथले सहकारी, त्यांच्याशी संबंध, कोणाशी तणावाचे संबंध, कोणाशी प्रेमाचे संबंध, नोकरीत असणारी अनिश्चितता, आता लोक काढतायत वगैरे, आजूबाजूच्या कोणाकोणाला कमी केलं नोकरीतून, जास्त एक्सपिरियन्स्ड लोकांना काढून टाकणं असं चाललेलं आहे. हे विचारांचं सांगतोय मी. एक नोकरी एवढा सेक्शन घेतला तरी देखील तुमच्या कंपनीचा प्लांट हा कुठेतरी बाहेर गावी औरंगाबादला जाणार आहे, त्याच्यात काही लोकांची बदली होणार आहे, त्याच्यात आपला समावेश होतो का, अशा प्रकारचा विचार. मग पत्नी, पत्नी, तिचं आरोग्य, तिचा स्वभाव, तो तुमच्या परमार्थाशी अनुकूल असणं, परमार्थाशी अनुकूल नसणं, तुमची मुलं, त्यांच्या ठिकाणी असणारे गुण, अवगुण, दुर्गुण, ते कसे नीट होतील याच्या संबंधीचा विचार, हे न संपणार आहे. हे सगळे विचार एका वेळेला आपल्या मनात चालू असतात आणि कमी अधिक तीव्रतेने ते आपल्या ठिकाणी त्या त्या वेळेला निर्माण होतात. आपला मानवी मेंदू किंवा आपलं अस्तित्व हे मालक अनुपस्थित असताना बरेच नोकर घरामध्ये वावरत आहेत आणि एकमेकांशी त्यांचं पटतंय पटत नाहीये, भांडतायत, स्वार्थापोटी काही ना काहीतरी करतायत, ओढाताण करतायत. अशी जशी परिस्थिती एखाद्या मोठ्या फार फार मोठ्या अशा घरामध्ये निर्माण व्हावी की नोकर दास दासी यांचंच घरात सगळं राज्य चालू असावं आणि मालक अनुपस्थित असावा, तसे हे सगळे विचार एकमेकांशी भांडत असतात. त्याच्यातच परमार्थाचा विचार असतो. परमार्थही करायचा आहे, हेही करायचंय, तेही करायचंय आणि त्याचा मालक मात्र हरवलेला असावा. आपण मालक आहोत. आपल्या भोवती हे विचार असावेत. तो मालक त्या विचारांच्या भोवती तरी फिरतो आहे, विचार त्याच्या भोवती फिरत नाहीयेत. किंवा मालक जणू अनुपस्थितच आहे घरात. आपण म्हणजे विचारांचा एक घोळका बनून राहिलेले आहोत. परस्पर विरोधी विचारांचा जणू घोळका झालेला आहे आणि अशा परिस्थितीतून मार्ग काढता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. कोणीतरी एक नियंता असणं गरजेचं आहे आणि जो नियंता आहे त्यांनी ठरवायचं आहे वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल काय करायचं. त्यांनी ठरवायचं आहे औरंगाबादला जर युनिट गेलं तर नशीब समजेन आणि जाईन तिथं. मी नको जायला म्हणून फार आत्ताकरण काहीच झालेलं नाहीये. मी तिथं जाईन आणि तिथं परमार्थ करीन असं त्यांनी मनाला बजावलं पाहिजे. या प्रकारच्या चिंता मी सहन करणार नाही. माझ्या परमार्थाला आड येईल अशी परिस्थिती नसेल. त्यांनी बजावलं पाहिजे की मी एक ठराविक वेळेला त्या विवाह संस्थेमध्ये जाईन आणि तिथून यादी काढून आणीन, पत्र टाकीन आणि मी माझं कर्तव्य चोख पार पाडीन माझ्या मुलीच्या लग्नाच्या बाबत. आणि मी ते करायचंही आहे. ते करत असताना, हे सगळं करत असताना पारमार्थिक विचार कसा मनात वागवायचा आहे तेही ठरवणारा मी आहे. हे विचार एकमेकांना ओढून कुठेतरी घेऊन जातायत अशी परिस्थिती नसली पाहिजे. हे ठरवणारा कोण आहे? हे ठरवणारा जणू अनुपस्थित होऊन गेलेला आहे तसं नको व्हायला. भगवंत म्हणतात ना, व्यवसायात्मिका बुद्धी ही एके हकुरुनंदन, बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो हो अव्यवसायिनाम. निश्चयात्मक बुद्धी एकच असते. त्या निश्चयात्मक बुद्धीला समजत आपल्याला परमार्थ करायचा आहे, प्रपंचही करायचा आहे, प्रपंचामध्ये अलिप्त राहून प्रपंच करायचा आहे, सगळी कर्तव्यही उत्तम करायची आहेत. कर्तव्य करत असताना आपल्याला पारमार्थिक अनुसंधान ठेवायचं आहे. कर्तव्य करत असताना वाहवत जायचं नाहीये. हे ठरवणारा अनुपस्थित नको असं मी म्हणेन. तुम्हाला पटतंय का? हे जर ठरवणारा अनुपस्थित असल्यासारखं असेल तर मग घरात भलतेच लोक येऊन तुमच्या भांडण तंटा करतायत अशी परिस्थिती निर्माण होते. तशी नकोय व्हायला. आपण कायम निश्चयात्मकच राहायला पाहिजे आणि तशाच व्यवहार करायला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा फायर फायटिंग कमी असेल, अडचणी येणार नाहीत असं नाहीये. कारण कधी कधी असं राहतं की आजारपणं चालू आहेत घरात, हॉस्पिटलायझेशन आहे, खेपा मारताय, रजेची अडचण आहे, संसारा अंगी अवघीचं व्यसन आहे असं म्हटलेलं आहे. अनेक अंगाने अडचणी घेरून आलेल्या आहेत, पण तुम्ही त्या निश्चयानेच तोंड देऊ शकता. निश्चय नसेल तर माणूस भांबावून जातो. म्हणून निश्चय करणारा जो आत मी आहे, त्या मीनी पक्क राहणं गरजेचं आहे. त्यांनी समजून घ्यावं की मला अलिप्त राहायचंय आणि तसा निश्चय करावा. अलिप्त राहायचं याचा अर्थ काय? नामस्मरणात राहायचंय. माझं अनुसंधान नामाचं असेल आणि मी विवाह संस्थेमध्ये नावं आणण्यासाठी चाललेलं आहे, चालत. मला प्रवास करायला लागतोय नोकरीच्या ठिकाणी, तास दीड तास प्रवास करायला लागतोय, तर एरवी मी 10 मिनिटात नोकरीच्या ठिकाणी गेलो असतो आणि परत आलो असतो, तर 10 आणि 10-20 मिनिटाच्या ऐवजी 1.5-1.5-3 तास हा वेळ साधनेकरता मिळतोय. असा आज जो निर्णय घेणारा आहे त्यांनी बजावलं पाहिजे, कारण हा प्रवासाचाही वेळ वाया जातोय. घरी जर असतो 10 मिनिटात परत आलो असतो तर ध्यानाला बसला असतास, बसत होतास जेव्हा जात नव्हतास तेव्हा, 10 मिनिटावरच ऑफिस होतं तेव्हा तर करत नव्हतास. म्हणून जेव्हा आणि जशी परिस्थिती असेल त्याच्यात निश्चय निर्णय घेणारा जो आहे तो गंभीर पाहिजे असं मला वाटतं. कारण या सगळ्या उंबरठ्यावरून तुम्ही कल्पना करा की स्वामीजी गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या 40व्या वर्षी वयाच्या ज्ञानेश्वरी सुरू केली, तेव्हा सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या संपलेल्या नव्हत्या. त्यांनी दुकानदारी केली, परमार्थही केला. आत जो ठरवणारा आहे त्याला दोन्ही करता येतं, त्याला नोकरीही करता येते, त्याला ध्यानही करता येतं. माझा एक जुना मित्र मला भेटला SP कॉलेजच्या तिथं, या बादशाही बोर्डिंगच्या तिथं मी चाललो तो माया अपार्टमेंटकडं, त्याची गाठ पडली. कितीतरी दिवसांनी दिसला, मला म्हणाला की तुझ्या केंद्रात मला यायचंय रे. मी म्हणलं मग ये. तो म्हणाला नाही, मुलगी IT मध्ये नोकरी करते, थोडीशी जाड आहे म्हणाला, तिचं लग्न होत नाहीये, तिचं एकदा लग्न झालं की तुझ्या केंद्रात मी येणारच आहे. मी म्हणलं रे एकच तास असतं, तू रविवारी जर सकाळी आलास तर 7 ते 9 तू 9:30 जाऊ शकतोस घरी, तू गुरुवारी आलास तर 8:30 ते 9:30, तू बुधवारी आलास तर 8:30 ते 9:30, कोणताही एक वार तर पकड. तो म्हणाला रविवारी आमच्या तोही आता रिटायर झाला, पेन्शनर्स असोसिएशन आहे, त्याचं काम माझ्या गळ्यात टाकलंय, तर ते ऑफिसमध्ये मी जाऊन बसतो. पण म्हणलं का जातोस, तुझ्या मुलीचं जर लग्न झालेलं नाहीये तर तिथं का जातोस, तिथं जाऊ नकोस. नाही म्हणाला हे कोणीतरी काम करायला पाहिजे. मग गुरुवारी आहे, गुरुवारी सासऱ्यांकडे जायला लागतं. मला काय सांगायचं ते तुमच्या लक्षात आलं. आज जो ठरवणारा आहे तो ठरवणाऱ्याला वेगवेगळे विचार ओढतायत आपल्या आपल्या बाजूनी आणि तो अनिश्चयात सापडलेला आहे, नाहीतर याच्यात काही अवघड नाहीये. मी मध्ये कोणाशी तरी बोलताना या प्रश्नाचं ते उत्तर नाहीये, पण मी असं म्हणत होतो की माझं लग्न झालं तेव्हा आता मी म्हणू शकतो, मागं वळून पाहतो म्हणून तेव्हा तसा भाव नव्हता, पण माझी कितीतरी साधना समाधानाची अशी होऊन गेलेली होती तोपर्यंतच. त्या वयाचा मी जबरदस्त उपयोग केला, त्याच्यात अलिप्तपणा, साक्षीभाव होता, शरणागती होती, स्वामीजींच्या चरणी भक्तिभाव होता, श्रवण देखील कसं करावं याचा रोज अभ्यास करायला मिळत होता, रोज स्वामीजींची प्रवचनं होती. श्रवण चालू असताना विचाराच्या भिंती उभ्या करायच्या नाहीत स्वतःच्या, याचा रोज अभ्यास करायला मिळत होता. आणि ते करत असताना माझी नोकरी चालू होती, सांसारिक अनेक गोष्टी चालू होत्या, आम्हाला जागा बदलायला लागल्या दोन चार, काहीच आढळलं नाही. त्या त्यावेळेला ते प्रश्न आहेत ते सोडवण्याचा कसून प्रयत्न करायचा, पण ते प्रयत्न करत असताना 24 तासाची काही गरज नाहीये. कोणाकडे जागा मागायला गेलो की आहे का तुमच्याकडे जागा रिकामी, तर तेवढ्यापुरता संबंध आहे. बाकी अनुसंधानाला अडचण काय आहे? म्हणून साधना देखील, एक तास ध्यानाला बसत असाल तर दोन तास, दोन तास बसत असाल तर चार तास, असा साधनेचा अर्थ नाहीये. साधना तास दीड तास एवढीच करायची, परत संध्याकाळी करायची. आणि साधने व्यतिरिक्तचा जो वेळ आहे तो पारमार्थिक भावात, अनुसंधानात, शांती समाधानात, तुमच्या प्रश्नांना तोंड देणं, हे तर तुम्हाला करायचंय. शांती राखून बोलायचंय, शांती राखून चालायचंय, अलिप्तता राखून बोलायचंय, अलिप्तता राखून चालायचंय. स्वार्थ, अनेक प्रकारच्या कामना, विषय हे डोकावणार, आत ठरवणार असला पाहिजे की तुम्ही त्याला किती प्रतिसाद द्यायचा. तुम्हाला ते त्रास देणार, व्यक्ती म्हणून तुम्हाला त्रासही होणार, कारण तुम्ही प्रामाणिक आहात. एरवी आपल्या मनात कामाचा विचार आला म्हणून त्रास कोणाला होतो? कोणालाच होत नाही. तुम्ही मोठ्या मंडळी ऑफिसमध्ये 35-40-50 लोकांच्या चर्चा आहे का? आश्चर्य वाटेल, कॉलेजची मुलं बोलतात तसे ते एकमेकांमध्ये बोलत असतात, इतके कामनिक विचार, त्याचा त्यांना त्रासही होत नाही. आपण साधकोत म्हणून आपल्याला त्रास होतो की हे असे कसे विचार आपल्या मनात येत आहेत. त्रास होतो हे एक प्रकारे चांगलं आहे, विचार येत आहेत हे समजतंय हे चांगलं आहे. आता निश्चयाने त्याची व्यवस्था लावायची आहे. म्हणून संसारातलं कर्तव्य पालन आणि संसारापासून अलिप्तता, कर्तव्य पालन अलिप्तता राखूनच करायचं. अलिप्तता राखून याचा अर्थ नाम घेत, अलिप्तता राखून याचा अर्थ देह मन बुद्धीपासून मी अत्यंत वेगळा, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि देहाची कर्तव्य, ज्याला म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सांसारिक कर्तव्य प्रत्येकालाच करावी लागतात, तशी मी करेन, याच्यात संघर्ष नाहीये. पारमार्थिक भाव राखणं आणि कर्तव्य पालन याच्यात संघर्ष नाहीये. आणि हा संघर्ष केवळ पारमार्थिक वेळेलाच आठवण्याचं कारण, तो माझा मित्र होता तसं, फक्त केंद्रात मुलीचं लग्न झाल्यावरच येईन, बाकी सगळं करतोयस तू, नातेवाईकांकडे जातोयस, पेन्शनर्स असोसिएशनचं काम करतोयस, आणि काही काही करतोयस, गाण्याची आवड आहे त्याला, या सगळीकडे कसं जायला वेळ होतो? म्हणून निश्चयात्मक निर्णय घेणारा जो आहे तर त्यांनी हे या सगळ्याचं नियोजन करावं, त्यांनी हे सगळं नीट ऑर्गनाइज करावं. म्हणजे आपण बस एवढं एकच उत्तर आहे याला, तसं करत राहावं. आणि असं करत असताना जिथं अडचण वाटेल तिथं मी तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला अडचण वाटेल, मी तुमच्याबरोबर आहे, याचा अर्थ इथं व्यक्त होत असलेले विचार तुम्हाला सहाय्यभूत होतील. मनुष्याचं जीवन हे काही प्रमाणात अगतिकता ही प्रत्येकाला जाणवत असते, तेव्हा तेव्हा हाक मारावी, तेही परमार्थातच येतं. त्यामुळे कर्तव्य पालन करत असताना भक्तीपूर्वक हाक मारावी, एवढं करावं, आवश्यक ती शक्ती भगवंत पुरवतो, असा सगळ्या भक्तांचा अनुभव आहे. साधनेच्या दृष्टीने वेळ मिळावा यासाठी करिअरमध्ये एक पाऊल मागे सरकावे असे मनापासून वाटते आहे ते योग्य आहे का? आपली आर्थिक स्थिती आणि या सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि खुशाल एक पाऊल मागं सरकावं असं मी तुम्हाला सांगेन. जर सगळं नीट असेल तर काही हरकत नाही, कारण नंतर हीच अडचण होणार आहे. 65 पर्यंत करिअर वगैरे हे केल्यामुळे मग तेव्हा हे केलं नाही असं वाटत राहील. एक पाऊल मागं सरकल्यानंतर आपण एक पाऊल मागं साधनेसाठी सरकलो याची कधी खंत वाटता कामा नये ही दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण काही एक आर्थिक म्हणा काय जे करिअर असेल तर तेवढ्या गोष्टी कदाचित तुम्ही मिळवल्या असत्या त्या कमी होणार आहेत हे लक्षात घेऊन त्याच्याबद्दल मग नंतर, कारण नंतर जर अडचण आली तर असं नको म्हणायला की मी तेही गेलं हेही गेलं, पण मागं यायला काही हरकत नाही. या जन्मात जर करायचंच असेल तर आपलं आपण दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये आणि एकूण इन्फ्लेशन जे आहे ते लक्षात घेऊन आपल्यापाशी व्यवस्थित आहे हे पाहावं आणि पाऊल मागं घ्यावं. नाहीतर पाऊल मागं न घेता देखील कसं करता येतं यायला हवं हे आधीच्या उत्तरात मी सांगितलेलंच आहे. काय जी रिटायरमेंटचं वय असेल 55, 58, 60, 62 आपल्या आपल्या शक्यते क्षमतेप्रमाणे इथपर्यंत करत असताना देखील परमार्थ आड यायचं काही कारण नाही. आणि जर ठरवलेलं असेल आपल्या जबाबदाऱ्या फार मर्यादित असतील, आपण व्यवस्थित दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहायची वेळ आपल्याला येता कामा नये अशी आपली एक योग्य परिस्थिती असेल तर मागं येणं नव्हे आपण परमार्थाकरता उलट जे करायला हवं त्याकरता करतो आहोत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. प्रोव्हाइडेड या व्यावहारिक गोष्टी मात्र नीट, कारण आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करायचं आहे असं असल्यामुळं प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंची करणं असं समर्थ म्हणतात. सुवर्ण याचा अर्थ एक योग्य आपल्या शेवटपर्यंत असणारी आपली योग्य व्यवस्था ही जनितनी आपली लावायची आहे. हे याचा जर हिशोब नीट जमला तर मग एवढी धावपळ करण्याचं काही कारण नाही. कमी कमी थोडंसं काम करायला काही हरकत नाही अशा वेळेला एखाद्या व्यक्तीने. मात्र 24 तास परमार्थ शक्य नसल्यामुळे तरुण वयामध्ये म्हणजे वय वर्ष 25 ते 60 या वयामध्ये निदान 3-4-5 तास तरी आपण कामात असलं पाहिजे. नाहीतर मोकळेपणा हा माणसाला त्रासदायक राहतो. सारखा परमार्थ करू शकत नाही. त्याच्याऐवजी कर्म करत असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची आपल्या वाट्याला येणारी केवळ पैसा हा उद्देश नसतो तर त्या कर्मामध्ये देखील पारमार्थिक जो भाव ठेवून कशी कर्म करायची आपल्या साधनेला अजून एक आयाम मिळतो आपण केलेल्या कर्मांमुळे. त्यामुळे तशी जरूर थोडी बहुत आपण करावीत. संपूर्ण मोकळा वेळ संन्याशासारखा संसारिकांनी घ्यावा की न घ्यावा याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळे याचा टोकाचा अर्थ घेऊ नका. थोडंसं काहीतरी कमी करणं याला काही हरकत नाही असं मी म्हणे. हरिओम तत्सत. आपण एक पाच मिनिटं उरलेली आहेत. मी नाम सांगतो. नमः शिवाय। शिवाय शिवाय। नमः शिवाय। हरी 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 हरी। राम 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 स्वामी जी, स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।